मेरे रश की कमर बादशाहों से सुपर रोमांटिक ट्रैक आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। सो मराठी आणि हिंदी इंडस्ट्री मधली सुंदर फेमस आणि टॅलेंटेड ऍक्ट्रेस अश्विनी भावे यांचा आहे आज हॅपी वाला बर्थडे और उनके बारे में आज हम लोग बातें करने वाले है ऐसा मैंने कहा था। सो 7 May 1972 ला स्वप्नाची नगरी म्हणजे मुंबई येथे एका मराठी कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला। कलाकार म्हणून ओळख मात्र यांना हिंदी सिरियल अंतरिक्ष मधून मिळाली होती। त्यानंतर मग अश्विनी भावे यांचा मराठी चित्रपट सृष्टीचा प्रवास सुद्धा सुरू झाला। धडाकेबाज, अशी बनवा बनवी, कळत न कळत, हळद रुसली, कुंकू हसलं अशा बऱ्याच मराठी फेमस मूवीज मध्ये फेमस कलाकारांबरोबर अश्विनी भावे यांनी काम केलं आणि हिंदी मूवीज मध्ये सुद्धा त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीच। वेल, आता अश्विनी भावे या फक्त हिंदी आणि मराठी मूवीज मध्येच नाही तर एका मराठी फेमस नाटकामध्ये सुद्धा काम करत होत्या। आता ते नाटक कुठलं होतं सांगणार आहे तुम्हाला, बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।